श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या निरूपणात आपण धूम्रमार्ग आणि अर्चिरादी मार्ग हे परंपरेने चालत आलेले दोन मार्ग पाहिले, पण तत्पूर्वी परमात्म्याने सांगितलं होतं की जो अनन्य भाव होऊन माझी अनन्य भक्ती करतो असा योगी मजप्रत येतो, आणि नंतर तो योगी असताना योग करत असताना जर त्याचे चित्त स्थिर राहिले नाही आणि मग त्याला जर धूम्रमार्ग सापडला तर तो चंद्र लोकात लोकांपर्यंत जाऊन परत या मृत्यूलोकात येतो, परत जन्म घेतो। धूम्रमार्ग हा आडमार्ग आहे आणि अर्चिरादी मार्ग हा सरळ मार्ग आहे। अर्चिरादी मार्ग म्हणजे शुक्ल पक्ष, दिवसाची वेळ, उत्तरायणाचा कुठला तरी महिना आणि आत प्राण ऊर्जेची शक्ती। याविरुद्ध धूम्रमार्ग म्हणजे कफ वात पित्त यापैकी कफाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे अग्नी धुरासारखा भासतो, झुंजुमुंजू प्रकाश आतमध्ये राहतो आणि रात्रीची वेळ असते, कृष्ण पक्ष असतो आणि दक्षिणायनातल्या 6 महिन्यांपैकी कुठला तरी 1 महिना असतो, तर त्या योग्याची साधना तिथे पूर्ण होत नाही आणि म्हणून त्याला ती सायुज्य सिद्धी मिळत नाही, सायुज्य पद मिळत नाही असा विचार कालच्या भागामध्ये सांगितला। आणि म्हणून देवानी माऊलींनी निरूपण करताना त्याला अकाळ मार्ग किंवा अकाळू म्हटलाय। आम्ही अकाळू जो पांडवा म्हणितला तोहा जाणावा आणि हाची धूम्रमार्गू गावा पुनरावृत्तीची या। आणि याच्यामुळेच पुनरावृत्ती होते धूम्रमार्गामुळे। आज 26व्या श्लोकावर निरूपण घेऊया। 26 आणि 27 बहुतेक हे दोन श्लोक आपण आज पूर्ण करू पाहू, तर सुरू करूया आजचा भाग। अध्याय 8वा, श्लोक 26वा। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। शुक्ल कृष्णे गति हेते जगता शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्नया वर्तते पुनः। जगाचे प्रकाश रूप आणि अंधकार रूप म्हणजे अर्चिरादी आणि धूम्रादी, अर्चिरा मार्ग आणि धूम्रमार्ग असे हे दोन मार्ग नित्य आहेत आणि हे आधीपासून आहे। पहिल्या मार्गाने मनुष्य पुन्हा जन्माला येतो म्हणजे धूम्रमार्गाने, आणि दुसरा मार्ग जो आहे तो अर्चिरादी मार्ग, त्याच्याने मनुष्य पुन्हा जन्माला येत नाही। ऐसिया अनादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्हाटा म्हणून बुद्धीपूर्वक सुबटा दावलिया तुझ काजे मार्गा मार्ग देखावे साचलटीके ओळखावे हिता हित जाणावे हिता चिलागी पाही पानाव देखता बरवी कोणी आड घाली काय अथावी का सुपंथ जाणोनी आडवीर गवत असे जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी जो उजू वाट देखे तो अव्हाटान वचे म्हणून पुढे पारखावे पारखावे खरे कुडे पारखिले तरी न पडे अनवसरे काही। हे अर्जुना, अशा या अनादिकालापासून चालत असलेल्या दोन्ही वाटा आहेत, त्यापैकी एक सरळ वाट आहे आणि एक आडमार्ग आहे, म्हणून तुला या दोन्ही वाटा मुद्दाम सांगितल्या दाखविल्या आहेत, कारण की आपल्या हिताकरिताच योग्य आणि अयोग्य मार्ग पहावे खरे खोटे काय ते ओळखून घ्यावे आणि आपले हित कशात आहे आणि अहित किंवा अनहित कशात आहे हे पूर्ण समजून घ्यावे. असे पहा की चांगली नाव डोळ्यांपुढे दिसत असून तिच्यामध्ये न बसता कुणी अथांग पाण्यात उडी घालेल काय. अथवा राजमार्ग माहीत असून कोणी आडरानात शिरेल का. विष आणि अमृत ही जो ओळखतो त्याच्याने अमृत टाकवेल काय कधी. अगदी त्याप्रमाणे जो सरळ मार्ग जाणतो तो आडमार्गाला कशाला लागले. म्हणून खरे व खोटे यांची चांगली परीक्षा करावी. अशी परीक्षा केली असता कधीही अनुचित होणार नाही, मग अकाळी आपला देह पडणार नाही. म्हणून पुढे पारखावे खरे कुडे आणि पारखिले तरी न पडे अनवसरे कही. एरवी देहांती थोर विषम या मार्गाचे आहे संभ्रम, जन्मे अभ्यासिलियाचे हनकाम जाईल वाया. जरी अर्चिरा मार्गू चुकलिया अवचटे धूम्रपंथे पडलिया, तरी संसार पांती जुंतलिया भवताची असावे. हे सायास देखोनी मोठे आता कैसे निपाय एक वेळ फिटे, म्हणून योग मार्ग गोमटे शोधले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे आणि एके पुनरावृत्ती येईजे, परी दैवगत्या जो लाहिजे देहांती जेणे. तसे केले नाही म्हणजे खरे आणि खोटे हे ओळखले नाही तर मरणकाळी या भ्रांतिकारक धूम्र मार्गाचे मोठे संकट आहे. जन्मभर ज्या युतीने सगळा अभ्यास केला तो हेतू व्यर्थ होईल. अर्चिरादी मार्ग चुकून अकस्मात जर धूम्र मार्गात शरीर पडले तर संसाराच्या पातीला जुंपले जाऊन फिरतच राहावे लागेल. हे पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे मोठे सायास पाहून आता हे सायास कशाने एक वार दूर होईल ते पहावे. म्हणून हे दोन्ही योग मार्ग नीट रीतीने दाखविले. तर पहिल्या मार्गाने म्हणजे अर्चिरादी मार्गाने ब्रह्मत्वास जाता येते आणि दुसरा जो धूम्र मार्ग आहे त्यांनी पुनर्जन्माला येणे भाग पडते. परंतु प्रारब्धाने मरणकाळी ज्याला जो मार्ग वाट्याला येईल त्याला त्या मार्गाची गती मिळते. आता हे जे दोन्ही मार्ग सांगितले आहे ते अशा योग्यांसाठी आहे ज्यांनी आयुष्यभर अनन्य भक्ती केलेली आहे, अनन्य भक्तिभावाने योग साधना केलेली आहे, योग तपश्चर्या होऊन त्या समर्पण भावनेत काही थोडीफार कमतरता राहिली असेल तर त्यावेळी योग्यांची गती कशी होते याबद्दल आतापर्यंत आपण मागील 3 श्लोकांमध्ये हे निरूपण ऐकलं. याच्या पुढे जाऊन आता पुढे काय देव सांगणार आहे या दोन मार्गाबद्दल ते आपण पाहूया. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन, तस्मात् सर्वेषु कालेषु योग युक्तो भवार्जुन. हे पार्था, हे दोन्ही मार्ग जाणणारा कोणताही योगी मोह पावत नाही, म्हणून अर्जुना तू सर्व काळी योग युक्त हो. म्हणजे काय, या दोन्ही मार्गाबद्दल चांगली माहिती असेल, जर हे दोन्ही मार्ग माहीत असेल आणि त्याप्रमाणे आपली साधना आपला अभ्यास असेल आणि त्याप्रमाणे पवित्र अंतकरणाने आपली वागणूक असेल तर मग हे दोन्ही मार्ग काही का असेना. जर आपण योगयुक्त असू अर्जुना, तू जर सर्व काळी योगयुक्त असशील तर मग तुला घाबरायची काहीच गरज नाही, कोणताही मार्ग का मिळेना. ते वेळी म्हणितले हे नव्हे वायावचटे काय पावे, देह जाऊनी वस्तू होवावे मार्गेच की. तरी आता देह असो अथवा जावो आम्ही तो केवळ वस्तूची आहू, काजे दोरी सर्पत्व पावो
दोरा चिकडूनी मज तरंगपणे असे कानसे ऐसे हे उदकासी कहीं प्रतिभासे ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की तरंगाकारेन जन्मेची ना तरंगलोपे न निमेची तेवी देही जे देहेची वस्तु जाहले।
मरायच्या वेळी अर्चिरार्दी मार्ग वाट्याला येतो का मग धूम्र मार्ग वाट्याला येतो हे अनिश्चित आहे, हे काही तुमच्या हातात नाही, असे पाहून अर्जुन फार खिन्न झाला। मग त्यावेळी भगवंत म्हणाले, देह जाऊन अर्चिरादी मार्गाने ब्रह्म होईल हे व्यर्थ आहे, कारण प्रारब्ध वशात अकस्मात काय प्राप्त होईल कोणास ठाऊक, ते कळत नाही, म्हणून हा हे ही व्याख्या नको, हा मार्ग नको। तर आता देह असो अथवा जाओ, आम्ही तर केवळ ब्रह्मच आहोत, कारण की जसे दोरीवर भासलेला सर्पपणा दोरीच्या दृष्टीने मिथ्या आहे, मला तरंगपणा आहे किंवा नाही असे पाण्याला केव्हा तरी वाटते का? ते पाणी वाटेल तेव्हा जसेच्या तसे पाणीच आहे। लाटेच्या व्यक्त होण्याने पाणी जन्मत नाही, अथवा लाट नाहीशी झाली तरी ते पाणी संपत नाही। त्याप्रमाणे जे देहवान असताना देहानेच ब्रह्म झाले ते या सर्व गोष्टीतून मुकले अर्जुना असे समज। हा महत्त्वाचा सिद्धांत, हा धूम्र मार्ग अर्चिरादी मार्ग हे जरी मार्ग योग्यांचे मार्ग असले तरी त्याच्या वर जाऊन त्याच्या वरची अवस्था म्हणजे जिवंत असतानाच ब्रह्मप्राप्ती, जिवंत असतानाच सायुज्य सदनाची प्राप्ती, जिवंत असतानाच मोक्ष प्राप्ती, ही अवस्था जर प्राप्त करता आली तर मग देह अर्चिरादी मार्गात पडला काय किंवा धूम्र मार्गात पडला काय त्याच्याने काहीच फरक पडत नाही।
आता शरीराचे तयाची आठाई आडनावही उरले नाही तरी कोणे काळे काई निमेते पाहे पा मग मार्ग तय कासया शोधावे कोणे कोठुनी के जावे जरी देश कालादी आघवे आपणची असिजे आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे निटे वाटे वाटा लागे तरी गगना भेटे ये रवी चुके पाहे पाय से हन आहे की तो आकारुची म्हणो जाये ये गगनते गगनिची आहे घटत्वाही आधी ऐसिया बोधाचे निसुरवाडे मार्गा मार्गाचे सांकडे तया सोहम सिद्धा न पडे योगियासी।
आता त्या तत्ववेत्यांच्या ठिकाणी शरीराचे आडनावही उरले नाही, तर बाबा अर्जुना असा विचार कर की कोणत्या काळी काय नाश पावणार आहे, दक्षिणायनात शरीर पडलं का किंवा उत्तरायणात शरीर पडलं का, कोणत्या ठिकाणी काय नाश पावणार आहे, कारण तो योगी तर आधीच ब्रह्म झालेला आहे। जर सर्व देश व काल आपणच आहोत तर मग हे अर्चिरादी अथवा धूम्र मार्ग कशाला शोधावे आणि कोणी कोठून कोठे जावयाचे? आणि अरे अर्जुना, घट ज्या वेळेला फुटतो ना त्यावेळी घटातील आकाश नीट वाटेला लागते व नीट वाटेला लागले तर महाकाशाला ते नेमके मिळते, नाहीतर एरवी ते महाकाशाला मिळायचे चुकेल का? ते स्वतःच महाकाश आहे, घटाच्या आतमध्ये जे आकाश आहे ते आकाशच आहे। आम्ही म्हणतो असे आहे, पहा की घटाचा आकारच फक्त नाहीसा होतो, वास्तविक पाहिले तर घटपणाच्या आधीही त्यातील आकाश तर आकाशच होते ना। अशा या बोधाच्या अनुकूलतेने मार्गामार्गाचे संकट म्हणजे धूम्रमार्ग आणि अर्चिरा मार्ग हे सगळे संकट मी ब्रह्म आहे असे ज्ञान झालेल्या त्या योग्यांना अगदिबात पडतच नाही, त्याला नेहमी माहीत असते की मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी एक पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे, मी एक आत्मा आहे, हे शरीर मिथ्या आहे. हे शरीर म्हणजे मी नव्हे. हे शरीर प्रकृती या शरीराकडून सर्व प्रकारचे कर्म करत आहे. या कर्माचा करता मी नाही. या कर्माची सुरुवातही मी करत नाही. या कर्माच्या मध्यातही मी नाही आणि या कर्माच्या अंतीही मी नाही. जर कर्मातच मी नाही तर मग कर्मफळ हे माझे नाहीच. तरी पण प्रकृतीच्या अधीन असल्याने कर्म करणे आवश्यक आहे. कर्म करता करता मी कर्म करता नाही. मी पवित्र आणि शुद्ध आत्मा आहे हा बोध नेहमी असू देणे हेच नैष्कर्म्यता, हीच नैष्कर्म्य अवस्था. आणि त्या नैष्कर्म्य अवस्थेमध्ये राहून क्षणोक्षणी त्या परमात्म्याचे स्मरण करणे, त्या परमात्म्याच्या ठाई अनन्य भाव ठेवणे आणि त्या अनन्य भावामुळे त्या परमात्म्याची कायम सेवा करणे. ऐसिया बोधाची नि सुरवाडे, मार्गा मार्गांचे साकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी. असा योगी जो हे सर्व जाणतो, जिवंत असतानाच जो मुक्त झालेला आहे, जिवंत असतानाच त्यांनी सायुज्य सदनापर्यंत मजल गाठली आहे, ऐसिया बोधाची नि सुरवाडे, मग त्याला या मार्गांचे साकडे काय पडणार. तया सोहम सिद्धा न पडे योगी आसी. तो स्वयंसिद्ध योगी आहेच. या कारणे पंडुसुता तू आवे हो आवे योगयुक्ता, ए तुलेनी सर्वकाली साम्यता पण पा होईल. मग भलते त भलते मुहा देह बंधू असो अथवा जावा, परी अबंधा नित्य ब्रह्म भावा बिघड नाही. तो कल्पादि जन्मा नागवे कल्पांती मरणे नाप्लवे, माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवेना. एणे बोधे जो योगी होये तयासिया बोधाचे ची नीटपण आहे, काजे भोगाते पेलुनी पाहे निजरूपाये. पै गा इंद्रादिका देवा जया सर्वस्वे गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. अर्जुना, म्हणून तू योग संपन्न हो यातच फायदा आहे. आणि योग संपन्न झाल्याने स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ स्वरूप साम्यता होईल. स्वरूप साम्यता म्हणजे त्या स्वरूपाशी ऐक्य होऊन राहणे. माझा आत्मा त्या परमात्माचा अंश आहे आणि मी स्वयं ब्रह्म आहे याची जाणीव अहंकारपूर्वक नाही, निर अहंकार होऊन हा भाव आतमध्ये ठसलेला पाहिजे की मी एक पवित्र आत्मा आहे. मग वाटेल तेथे वाटेल तेव्हा, देहाचा पाश असो अथवा नसो, परंतु बंधरहित अखंड ब्रह्मस्थितीत कुठेच बिघाड येत नाही. तो कल्पाच्या आरंभी जन्मात सापडत नाही आणि कल्पाच्या अंती तो मरणाने बुडत नाही. आणि मधल्या स्थितीत म्हणजे सहज स्थितीकाली स्वर्ग आणि संसार याच्या मोहाने तो फसला जात नाही. तो स्वतःच त्या परमपुरुषाप्रत, त्या परम ब्रह्माप्रत, त्या ज्ञेयाप्रत तो कायम तिथे असतो. या बोधाने जो योगी होतो त्याला या बोधाचाच सरळपणा असतो, कारण की तो स्वर्गातील व संसारातील भोगांना विचाराने वजन करून पाहतो, ते असार म्हणून त्यांचा त्याग करून तो आत्मस्वरूपाला येतो. त्याला स्वर्गही नको असते आणि इथे जीवन मृत्यूलोकातील जीवन हेही नको असते. या दोन्हीच्या पल्ल्याड जाऊन त्याला तर त्या परमपुरुषाप्रत जायचं असते, आपल्या स्वरूप साम्य स्थितीत जाऊन स्थिर व्हायचं असते. बा अर्जुना, इंद्रादिक देवांना त्यांचे सर्वस्व म्हणून जी ही राज्य प्रसिद्ध आहेत ना, ती ओवाळून टाकलेल्या बळीप्रमाणे त्याज्य समजून ती तो तुच्छ म्हणून टाकून देतो. अजिबात त्यांच्याबद्दल मोह करत नाही, त्यांच्यामध्ये तो अडकत नाही. अशी त्या योग्याची उच्च स्थिती होत असते. असा योगी कसा असेल याची आपण कल्पना करू शकतो. स्वरूप साम्य, स्वरूप साम्य म्हणजे आपलं जे मूळ स्वरूप आहे, परमात्मस्वरूप, त्या ज्ञेयाचं ब्रह्माचं सर्वोच्च स्वरूप, जिथे जाणे येणे नाही अशा स्वरूपाची स्वरूपाशी साम्य अवस्था आली. जशी जसे गावातील छोटे छोटे ड्रेनेजच्या नाल्या एका मोठ्या नाल्याला मिळतात, त्या मोठ्या नाल्या मायनर मेजर होत होत मोठ्या नाल्याला त्या नदीला मिळतात, आणि ती वाहणारी नदी मग एका मोठ्या महानदीला मिळते, गंगा किंवा यमुना अशासारख्या महानदीला मिळते, आणि अशा महानद्या जाऊन मग समुद्रात मिळतात. एकदा का त्या समुद्राशी एकाकार झाल्या तर मग त्या नदी रूपानेही उरत नाही आणि पाणी रूपानेही उरत नाही, ते पूर्णपणे समुद्रच होऊन जातात. समुद्राचा अंश नाही, पूर्णपणे समुद्रच होऊन जातात. मग समुद्रात हे पाणी गंगेतून आलं का, हे का पाणी कृष्णेतून आलं का, हे गोदावरीतून आलं का, हे ब्रह्मपुत्रेतून आलं का, असा भेद नसतो. ते पाणीसुद्धा राहत नाही, ते समुद्रच होतो. अशी ती उच्च अवस्था त्या अनन्य भक्तीमुळे आपल्याला गाठता येते. अशी अशी ती सायुज्याची ही जी गाथा, सायुज्य सिद्धीची गाथा परमात्म्याने या अध्यायात आपल्याला सांगितलेली आहे. आता धूम्रमार्ग, अर्चिरादी मार्ग हे सगळे मार्ग सांगितले, दोन्ही मार्ग सांगितले, पण त्या तत्पूर्वी एका उच्च योग्याची स्थिती सांगितली. शेवटी अर्जुनाला उपदेश करताना देव म्हणतात की या मार्गाच्या भानगडीत पडू नकोस, तू योगी तर हो पण इतक्या उच्च योग्यतेचा योगी हो की तू योगी म्हणून सुद्धा शिल्लक राहू नको, तुझं ज्ञानही तुझ्याजवळ उरलं नाही पाहिजे. अशी जी उच्च अवस्था प्राप्त होईल तर मग तुला ही एरझार येण्याजाण्याची ही संपेल. नैते सुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन, ही तर आपल्या हातात आहेच नाही ना. कोणता मार्ग आपल्याला मिळेल हे आपल्याला आपल्या हातातच नाही, कारण हे जाणणारा योगी कधी मोह पावत नाही. तस्मात सर्वेषु कालेषु योग युक्त भवार्जुन, हे अर्जुना सर्व काळी सर्व देशात योगयुक्तच होऊन राहा. योगयुक्त होऊन असला तर मग धूम्र मार्ग मिळाला काय आणि अर्चिरादी मार्ग मिळाला काय, त्यात काही फरक पडत नाही. मंडळी, मोठमोठे योगी तपस्वी जर आपण त्यांच्या समाधी काळावर किंवा मृत्यूच्या तिथीवर जर आपण लक्ष टाकलं तर आपल्याला माहीत पडेल की ते या भानगडीत पडलेच नाही. त्यांच्या हातात होतं कधी देह सोडायचा. चांगदेव हजारो वर्ष जगले होते, जेव्हा कधी त्यांच्या प्राणाचा अंत यायचा तर तेव्हा ते आउट ऑफ बॉडी होऊन जायचे आणि अवकाशात आपले प्राण ठेवायचे कितीतरी वर्ष, परत त्या शरीरात यायचे. असं करता करता हजारो वर्ष, पण तरीसुद्धा ते सायुज्य सिद्धीला गेलेले नव्हते. सायुज्य सिद्धीला गेले असते तर परत त्या शरीरात येता आलं नसतं. अनेक संत ज्यांचं देहावसान दक्षिणायनात झालं आहे, ज्यांनी दक्षिण आयनात समाधी घेतलेली आहे. इतरांचं जाऊ द्या, प्रत्यक्ष आपण माऊलींचं उदाहरण घेऊ. माऊली ज्ञानेश्वर यांनी ज्यावेळी समाधी घेतलेली आहे, ज्याला आपण संजीवन समाधी म्हणतो, संजीवन समाधी ही वेगळी कल्पना, हे हा वेगळा भाग, एखाद्या दिवशी आपण त्याच्यावरती विस्तृत चर्चा करू. पण या संजीवन समाधीचा जो काल आहे, ज्या दिवशी ही संजीवन समाधी घेतलेली होती ती दिवसाची वेळ होती, जवळपास 3 वाजले होते, आणि 2:30 वाजताच्या मधला तो काळ होता, दिवसाची वेळ होती, गुरुवार दिवस होता. पण तो दक्षिणायन होता, तो काही उत्तरायण नव्हता, कारण कार्तिक पौर्णिमेच्या नंतरची जी त्रयोदशी होती, कार्तिक वैद्य त्रयोदशी, त्या कार्तिक वैद्य त्रयोदशीला माऊलींनी समाधी घेतली होती. ती तो वेळ काही उत्तरायण नव्हता, आणि तरीही ती संजीवन समाधी आहे. अशी कितीतरी उदाहरणं आपल्या या देशात आहेत, आणि कितीतरी थोर पुरुष इथे होऊन गेलेले आहेत, त्यांनी मात्र या मार्गाच्या भानगडीत पडलेले नाही, कारण तसं होण्याआधीच ते जगद्गुरु सद्गुरू झालेले होते, आणि म्हणून या अर्चिरादी मार्गाची त्यांना अडचण नव्हती. 27व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आज आपण पाहिलं. या अध्यायाचा राहिलेला अखेरचा श्लोक म्हणजे 28वा श्लोक, तो आपण उद्या घेणार आहोत आणि त्याबरोबरच उद्या आपला 8वा अध्याय समाप्त होईल. आज आपण इथेच थांबू. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.